આપણી શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરી તેમી વા સ્વાગત હૈયો પાકુમ આશા હૈયો કે ઇત કાર્યક્રમ તેમે કુન આત્મિક લાભ પુટ્ટાલ સચ્ચો શાંતિ ઓંડે જિંદગી તલાઈ સચ્ચો સરી પુટ્ટાલ તે ઇદેના પહેલે કી અમાટ પરમેશ્વર તા સંદેશ તુન કેંચ કમ વળટ અમાટ ઉંદી મધુર પાટા કેંચ કમ
ખુદા
प्रिय श्रोता, इत कार्यक्रम तुन केंजन वाले सब भाई लोगोड़ ओंडे सेलकनु प्रभु यीशु ना नाम ते नावा सेवा। प्यारो भाई लोगोड़ सच्चो सर्री कार्यक्रम ते मीवा सबता स्वागत है। मगो ना शाही की इमट सब प्रभु ना दया तल चंगो भलो हईट होई। ओंडे माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन केंजा नजरिया ते बिकुन सब तुन फायदा पुट्टी था होई। यदि कार्यक्रम तुन केंजा ना बात ते मियो मन ते बांगे भी सवाल पैदा आईता होए ते इमट माकुन बेहिचक चिट्ठी लिख किसी रॉकेट अमट मीवा चिट्ठी ता जवाब जरूर सिकम। प्यारो दोस्ता लोडित इमट अपनो चिट्ठी ते मीवा पूरो पूरो पता लिखे किसी रॉकेट आप ही अमट मीवा सवाल ता जवाब आसानी तल सिसी सके माइकम। धन्यवाद दोस्ता लोडित इमट माकुन पत्र लिखे किसी रोहतेट अमट मीवा चिट्ठी पढ़े मातम पत्र पढ़े मा सिखुन जीवा ते खूब खुशी आत। प्यारो भाई लोगोड़ी इमट माकुन इहुने पत्र लिखे किसी हमेशा रॉकेट अमट मीवा पत्र ना आशा की कम ते वड़ दोस्ता लोड़ी अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने परमेश्वर दाऊन से बिनती की कम। परमेश्वर दाऊनी अमर नि से बिनती क्या तुड़म की इमामावा टेम ते बाइबल अध्ययन क्या ले सहायता की उन्डे माकुन आशीष सिम की बापी अमट बाइबल ता अध्ययन शुरू किसी रहे मातुड़म मावा आत्मा उन्डे नीलाई अकलतुन खोले किसी सिम की आपी अमट नीव पवित्र वचन तुन ग्रहण किसी सके माइकम। प्रभु जी निकुन अमट सब मांदिंग लाई धन्यवाद सीता के इत बिन्ती तुन यीशु मसीह ना नाम ते तले की तुना आमीन। प्यारो किंजन वाले दोस्ता लुड़ी मालिक उंडे सेवकता संबंध विषय ते व्यवस्था खुद ता जीवा नोयाना संबंध ते व्यवस्था भाई लोग उड़ीट नैना मठ निर्गमन ता किताब ते 21 पाठ ता अध्ययन की कम 21 पाठ ते मावा विषय समस्त नियम कानून आंद व्यवस्था ताईत हिस्सा खास विषय आंद बाड़ी की इसराइली लोग मिस्र देश ते गुलाम बने वासिकुन मंदुड़ ओंडे इंगा वोड़ स्वतंत्र लोग आंदुड़ फिर जित तो नियम निकुन वोड़ुन समझे क्या न है औ इव्य आंदु बापी इमट बोले इब्री सेवक तुन मोलत येत किट आपी वोल सारुं वर्सांग लुगुस सेवा कीता के मंदानुल ओंडे सातवो वर्षा ते स्वतंत्र आसिकोन मुफ्त ते चलसी सिविल इद वचन चौको बते के आता है कि बोले भी इसराइली मानवल अपनो इसराइली भाईन अपनो हमेशा तो सेवक बने किसी कुन हेले इरसी सके मंदुल येड़ुं वर्षा ते वोन स्वतंत्र क्या ना मत्ता यदि वोल वरोले वातल होए ते वरोले चले माइल और यदि जनिन अरी वातल होए ते वो ना संगने वो ना माई भी चले माई यदि वो नोल मालिक सेवक तो न जनी शीतल होए ते उन्डे वोन तल वो नोल मर्क अनि म्याक पैदा आतंग होए ते वो ना माई उन्डे छवांग वोल मालिक तंग आया नो उन्डे वोल वरोले चलसी सेवी पर यदि वोल सेवक दावा ताल इनिल के अन्ना अपनो मालिक ओंडे अपनो जनी ओंडे छवांग से प्रेम इरितोना आंधन इदन हिनल अन्ना स्वतंत्र आसिकोन हल्दा का ते वो नोल स्वामी वोन परमेश्वर ता खरुम वोइल फिर वोन डेहड़ी ता किवाड़ ओंडे अलग करुम वो सिकोन वो न कऊ दे सुतारी ताल छेदे केविल आप ही बोल हमेशा वो ना सेवा कीता के मंदानुल। प्यारो केंजन वाले दोस्ता लुड़ी इत कानून इंतहाई की येल सेवक येड़ुंग वर्षा ना बात ते स्वतंत्र मानवान लेका हंज सके माइतो लयल यदि वोल मलमिंग किसी कोन वासी रहे मासितोल होए ते अपनो जनिन संग ने वोयल यदि वोल सेवक बने मायना बात ते अपनो मालिक ता बे नई नौकरानी न संग ने मलमी की तो लई इतल हालत ते बोल तो हंजी सके माइतोल, पर वो न जनी वो संग है ले हंजी सके मानल। बाड़ी की आद इंगा लुगुस भी वो नोल मालिकता अमानतान, पर यदि वोल अपनो जनी उंडे मालिक से प्रेम के आतोल है उंडे अपनो इच्छा तल मालिक ता संग ने मनानी नल पक्को इरादा क्या तो लही ते वो नोल मालिक वोन दरवाजा या चौखट तक कर रूम वोइल उंडे सुतारी तल वो न कऊ छेदे की विल। प्यारो किंजन वाले भाई लोगुड़ित इत काम इत मादिता चिन आयल की वोल इंगा हमेशा अपनो मालिक ता सेवा क्या नोल। दोस्त था लोड़ित प्रभु यीशु मसीह माँ से प्रेम क्या न कारण तल वड़ुली तोल सेवक तले का रूप ये ची ये तुल वो लित संसार ते वासिकुन मानमाना रूप ये ची ये तुल अमर सब पाप तोड़ गुलाम मत तोड़म। बोल तो संसार ते वासिकुन स्वतंत्र हालत ते मलसिकुन स्वर्ग ते हंजी सके मंदुल वो उन क्रूस परो मौत सियाना जरूरत ही ले मत्ता, पर वोल अपनो इच्छा तल इत दुनिया ते वातुल उंड मानवाना रूप तुन ये तुल मानवन बने मासी हतुल। फिलिपी रण पाठता आठ वचन ते अमट पढ़म आयतोलम अगा इहुन लिखे मताई। प्यारो भाई लोगोडित वोल आदमी ना रूप ते आसी दीन आतुल अनि सायन लुगुस हुकुम ता ताबेदार आतुल इंगी सुलित परो भी सायना मंजूर की तुल। यदि बोले अपनो मियान नौकरानी आयन लाई मोमसी सियातुल ते अद दासिन लेका भाड़ो हेले हंदाना चाहिए। यदि तानुल मालिक अदेन अपनो जने बने क्या नुल और फिर अदेन संग ने खुश हेले मन नल ते वोल अदेन कीमत ये चिकुन छोड़े किसी से विल अदेन अविश्वास घात क्या न बात ते अदेन दूसरो लोगोड़ा कई दे मुम्मा न वोन अधिकार ही ले। प्रिय किंजन वाले सिलक भैडित ओंडे यदि वोल अदेन अपनो मरिन संगने भी किसी सीतुल होते अदेन से म्यान लेका व्यवहार क्या ना चाहिए। चाहे वोल दूसरो झनी अरिवातुल होते तो भी वोल अदेना तिंदाना उंडाना दिकड़ी लत्ता पूरो क्या ना उंडे संगति हल छोड़े क्या ना चाहिए। उंडे यदि वोल मुंटे मादी ने कमी क्या नुलते अधनी बिना कीमत सिसी आउ ने चले माई। प्यारो दोस्त लुड़ित मसीह सु अपनो भैर लेका बरोबर ते आसी अतुल वोल मावा बगैर वारो ले स्वतंत्र आसिकुन हंदाना पसंद हेले केवल वोल पिसिकुन इत दुनिया तल हंजी सके मंदल, पर वोल यानी कि प्रभु यीशु इतुल अन्ना अपनो नवड़ी से प्रेम क्या तो ना आंदन अन्न पापिन से प्रेम क्या तो ना आंदन। प्रिश्वता दस हुकुम सियाना बात ते इंगी इग्गा मसीना बात अल सुंदर मांदी बेहतर है जोड़ भोले भी बोले मानवान इहुन ज्ञानुर की बोल सासी दानुल ते वोन भी पक्को जोक्सी वाट किट यदि बोल वोन ज्ञान लाई हैले ताके मायल होए ते उंड परमेश्वर ता इच्छा ताल ही बोल वो ना कही दे वासी हत्तल होए ते इहुं ज्ञान वाले न वो ना सोड़ी ताना बात ते अन्ना उंदी जगा ठहरे की का अग्ग बोल सोड़ी सी दानुल। प्यारो केंजन वाले सेलक भैडी पूरो पलिस्तीन देश ते सारुंग इतंग मुल्क मत्तंग अग्ग दोसी मान वालोड हंजी कुन मक्सी सके मांदुड़ उंडे बापी लुगुस वोना पेशी पक्को हलायो बोल अगे मक्सी मंदुल बेगई इहुन हेले आयना चाहिए कि बोल मन मन बोले दूसरो जोक्सी मिनी सेवेल उंडे वास्तव ते येल मानवल दोसी मिनी आयमक आई, पर यदि बोले धीट आसिकुन बोने पर रो चढ़ाई किसी वोन धोखा ताल जैनुल ते वोन जोक्सी वाटन लाई वो नावा विदित का रूम तल भी अलग हुई किट यदि बोले मानवल पुंजिकुन भी बोने जोके तोलते वो उन भी जोक्सी वाट किट यदि अपनो आप तुन बचे क्या हिन्नल माँ कही दे बोने मौत आसी हंता ही ते अत काम साया न सजाता लायो खेले। बोल अपनो दाउन अनि दाहडिन ज्यातोल रांगितोल वन पक्को जोक्सी वाटकेट इत नियम परमेश्वर परिवार तुन केपना नजर ताल बने की तोल बोले भी बोले मानवान कल्ला नूड चाहे वोन वो सिकोन मोमसी वाटेड या फिर वोल वड़ारोन भुट्टा नोल ते वोन भी पक्को जोक्सी वाटकेट वास्तव ते परमेश्वर इदेना खिलाफ ते हयुल पर इत अटेमता समस्ता व्यवस्था मत्ता इदिन लाई परमेश्वर इदिन संग ने विव्यवहार की तुल इदिन भी बरोबरी ते इरन लाई कानून बने की तुल प्यारो किंजन वाले भाई लोगोड़ बोल अपनो दाउन अनि धाड़ीन सराप स्या तोड़ वोड़ून भी पक्को जोक्सी वाटकेट यदि मानवा लोड़ झगड़ा क्या तोड़ हुए उंडे उन्दे दूसरो तुन टोंगी ने अनि मुक्का ते इहुन ज्यातोड़ की बोल सायुल हल्ले पर बिचुनत पर रो अरसी मदानुल ते पापी बोल तेची कुन लाठीता सहरा तलबाहड़ो ताकाना वलिताना किया लाक्षी तानुल ते आपी बोल ज्ञान वाले निर्दोष ठहरे मायनुल अधालत ते बोल उन अरसी मंदाना टेमता नुकसानी तो निश्चित सेविर उन्डे वोन चौक को भलो भी किसी सेविल प्रेशोता इहुन बोल मानवालोड दूसरो मानसान महदुल ते चोट अहुतान वाले दोषी होए ते बोल अदेना सजा भुगते मायनुल इंगा मुन्ने डा नियम जेन अमर हुड़ता के मुन्ने बड़े मायकम अवन दिवा को समस्त तलाई खूब जरूरी हचुम यदि बोले अपनो सेवक या नौकरानीन सोटा ताल इहुन ज्यातोड़ की बोल वो न ज्याना कारण तल सासी दानुर आपी तो वोन पक्को सजा सियाना चाहिए पर यदि बोल उन्दी रण दियांग पिस्सी मंदानुल ते वो नुल मालिक तुन सजा मिनी सीकेट बाड़ी की वोल दास वनुल धन आंदुल यदि मानवा लोड आपस ते मारपीट किसी कुन बद्दे पीट के मंदान वाले झनिन इहुन जित्तुल की अदेना गर्व अर्सिसियाल पर उन्डे बांगे नुकसानी हल आयो होए ते ज्ञान वालेन से अच्छोई गुना ये तनुल कि जित्तो आद झनिनुल आदमी पंचता विचार तल सलाता अनुसार ठहरे क्या नोड पर यदि अदेन उन्डे बांगे नुकसानी आयल ते जानता बदला ते जान ये किट उन्डे कनता बदलो ते कन उन्डे पल ना बदला ते पल उन्डे कई दा बदलो ते कई उन्डे कादा बदला ते काल ये किट उन्डे दागता बदला ते दाग उन्डे घाव ता बदला ते घाव उन्डे ज्ञाना बदला ते वोड़ुन भी इमट जिकिट प्रिय किंजन वाले दोस्ता लुड़ी बपोले भी बोले अपनो नौकर या नौकरानी कन परो इहुन ज्यातोड़ की वोर्सी हन्नी ते वोल वो ना कंता बदलो ते वोन स्वतंत्र किसी कुन हंदा सेविल यदि बोने डोबल आदमी निया झनी इहुन सिंग ते जित्ता होए कि वोल सासी तानुर ते अड्डोबन तो पक्को टोंगीन जिसी कुन जोक्सी वाटकिट उन्डे अद्देना खांड कमिनी तिना किट पर कोंदा तोल मालिक निर्दोष ठहरे माई नुल पर यदि अद कोंदा तमुन्ने डाल सिंह जियाना आदत होए ते उन्डे कोंदा तोल मालिक तुन जता क्या ना बात ते भी वोल अदेन दोची हेले इरोल होए ते उन्डे अडोबल बोले मानवन या झनीन जोक्सी वार्ता होए ते आपी तो अद कोंदा तुन टोंगिंग जिसी कुन उन्डे कोंदा तोल मालिक तुन भी जोक्सी वाटकेट प्यारो केंजन वाले भाई लोगोड़ यदि वोन पर रो गुना ठहरे क्या नुड़ते जान बचे क्या लाई जित्तो वोन लाई ठहरे क्या नुड़ वोन अच्छो ही सियाना रल चाहे कोंदा बोले मरिन चाहे म्यान जित्ता होए तो भी इद्दे नियमता अनुसार उन्होंने मालिकता संगने व्यवहार की किट यदि डोबल बोले सेवक या काम क्यान वाले झनिन सिंह जित्ता होए ते कोंदा तोल मालिक बोल मालिक तोल सेवक तुन 30 सेकेल रुपयांग सेविल उन्डे अत कोंदा तुन टोंगिंग जिसे कुन जोक्सी वाटेड यदि बोले मानवाल गड्ढा खोले किसी या अदेन खोदे किसी कुन ಅದನ್ ಹೆಲೆ ಮೂವಲ್ ಯ ಅದನ್ ಹಲ್ ಮುಹನ್ನಲ್ ಒಂಡೆ ಆಪಿ ಬೋನೈ ಕೊಂದಾಯ ಕದಲ್ ಅರ್ಸಿ ಸಿಯಲ್ತೆ ಜೇನ ಅದ್ ಗಡ್ಡ ಹೊಯ್ ಓಲದ್ ನುಕ್ಸಾನಿ ತೋನ್ ನಿಶ್ಚಿ ಸೇವಿ ಓಲ್ ಜಾನ್ವರ್ ತೋಲ್ ಮಾಲಿಕ್ ತೋನ್ ಅದನ ಕೀಮತ್ ಸೇವಿಲ್ ಒಂಡೆ ಲಾಸ್ ಗಡ್ಡ ವಾಲೆ ನ ಆಯಲ್ ಯದಿ ಬೋನೈ ಕೊಂದಾ ಬೋಲೆ ದೂಸರೋ ತೋ ಕೊಂದಾ ತೋನ್ ಇವನ್ ಜಿತ್ತ ಹೊಯ್ ಕಿ ಅದ್ ಸಾಸಿ ಅತ್ತ ಹೊಯ್ ತೆ ಓಳ್ ರಂಟೆ ಮಾನವಾಲೋಳ್ ಜಿಂದೋ ಕೊಂದಾ ತೋನ್ ಮೊಮ್ಸಿಕೋನ್ ಅದೇನ ಕೀಮತ್ ಆಪಸ್ತೆ ಆದು ಆದು ತುಸಿ ಎನ್ನಡ್ ಅಂಡ್ ಕೋಂದಾ ತಲ್ಲಾಸ್ ತುನ್ ಬಿ ಇಹುನೆ ಬಟವಾರ ಕಿಸಿ ಏನಿಡ್ ಬಾಳಿಕಿ ಅನ್ನ ನೀವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ ಜಲನ್ ಇರ್ರನ್ ವಾಲೆ ಈಶ್ವರ್ ಆಂದನ್ ಅಂಡ್ ಜು ನಾಸೆ ಬೇರ್ ಇರ್ರಿ ತೊಳಹಯೋಳ್ ವೋ ನೋಡ್ ಮರ್ಕ್ ನು ನಾತಿ ಪಂತಿಡುನ್ ಅಂಡೆ ಪರ್ ಪೋತಲೋಳುನ್ ಬಿ ಪುರ್ಖಾಲೋಳ ಸಜಾ ಸ್ಯಾತೋನ ಆಂದನ್ ಲೈಸೋಳ್ ಮಸಿ ಲೋಗೋಳ್ ಇಂದಾ ತೊಳಹಿಯೋಳ್ ಕಿ ಇದ್ ವಚನ್ ಮಾಪರ್ರೋ ಲಾಗು ಹೆಲೆ ಆಯೋ ಪರ್ ಕುಲುಸೆ ಮೂನ್ ಪಾಟ್ತಾ ಸಯುಂ ವಚನ್ ಮಾಕುನ್ ಇಹುನ್ ವೆಹ್ತತ ಆಂದ್ ಕಿ ಲಾಲಚ್ ಮೂರ್ತಿ ಪೂಜಾ ಆಂದ್ ಪ್ಯಾರೋ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆ ಭಾಯ್ ಲೋಗೋಡಿತ್ ಇದ್ದನೆ ನಲಿದ್ ಸಂಸಾರ್ತಾ ಬದ್ದೆ ಬಿಮಾಂದಿ ಮೀ ರೂಪ ಆಂದ್ ಅದನ್ ಜೊಕ್ಸಿ ವಾಟಾಟ್ ಯಾನಿ ಬೇಕಾರ್ ಕಾಮ್ ಅಶುದ್ಧತಾ ಬುರೋ ಕಾಮ್ನ ಲೋಭ ಲಾಲಚ್ ಇದ್ ಪೇನ್ ಪೂಜಾ ನ ಬರೋಬರಾನ್ ಪೇನ್ ಪೂಜಾ ಮವಾ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತನ್ನಡ್ಡುಂ ಉಂದಿ ಮಹಾನ್ ಅಳಂಗ ಆಂದ್ ಇದ್ ಮಾಕುನ್ ದುನಿಯಾ ತೋನ್ ಬನೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಜಿಂದೋ ಒಂಡೆ ಸಚ್ಚು ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋನ್ ಪುಂದಾನ ಮುನ್ನೆ ಹಿ ಬಯಕೆ ಕಿಸಿ ಸ್ಯಾತಾಯ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇದ್ ನಿಯಮ್ ತಾ ಸಂಗ್ನೆ ಭಯಂಕರ್ ಸಜಾತಾ ಘೋಷಣಾ ಕ್ಯಾತೋ ಲೈ ಒಂಡೆ ಜಿತ್ತೋ ನಾಸೆ ಪ್ರೇಮ್ ರೀತೋಳ್ ನಾವ ಹುಕುಮ್ ತುನ್ ಮನೆ ಕ್ಯಾತೋಳಯುಳ್ ಓಳ್ ಹಜಾರೋ ಲೋಗೋಳ್ ಪರೋ ದಯಾ ಕ್ಯಾತೋ ನಾಂದನ್ ಇಮ್ಮ ಅಪನೋ ಪರಮೇಶ್ವರ್ ತನ್ನಾಮ್ ಬೇಕಾರ್ ತೆಮಿನಿ ಎತ್ಕಿ ಬಾಳಿಕಿ ಬೋಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತನ್ನಾಮ್ ಫಂದಿತೆ ಏತ ನೋಡ್ ವೋಲ್ ಓಳುನ್ ನಿರ್ದೋಸ್ ಹೆಲೆ ಥೆರೆಕಿನಾಲ್ ಇಮ್ಮ ಆರಾಮ್ ತ ದಿಯಾತುನ್ ಪವಿತ್ರ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಖ್ಯಾಲ್ತೆ ಇರ್ರಾಕಿ ಪ್ರಿಶೋತ ಸಾರು ದಿಯಾಂಗ್ ತೋ ಇಮ್ಮ ಮೆಹನತ್ ಕಿಸಿಕುನ್ ಅಪನು ಸಬ್ ಕಾಮ್ ಕಾಸ್ತುನ್ ಕಿಸಿ ಎತ್ಕಿ ಪರ್ ಸಾತ್ವೋ ದಿನ ನಿವೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವುನ್ ಹಿನ್ನಲ್ ಆರಾಮ್ ತಾ ದಿಯಾ ಆಂದ್ ಆಪಿ ಮನಾ ತೋ ಬದ್ದೆ ಬಿ ಕಾಮ್ ಕಾಜ್ ಮಿನಿಕಿಕ್ಕಿ ಉಂಡ ನಾಹಿ ನಿವೋಲ್ ಮರ್ರಿ ನಾಹಿ ನಿವ ಮ್ಯಾಳ್ ನಾಹಿ ನಿವೋಲ್ ಸೇವಕ್ ನಾಹಿ ನಿವ ನೌಕರಾನಿ ನಾಹಿ ನಿವಾಂಗ್ ಜಾನ್ವಕ್ ಉಂಡ ನಾಹಿ ಬುಲೆ ಪರದೇಸಿ ಬೋಳ್ ನಿವ ಫಾಟಕ್ ತರೂಪ ಹೋಯ್ ಬಾಳಿಕಿ ಸಾರುಂಗ್ ದಿನ ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬಾದೋಳ್ ಒಂಡೆ ಪೃಥ್ವಿ ಒಂಡೆ ಸಮುದ್ರ ಒಂಡೆ ಜಿತ್ತೋ ಚೀಜ್ ಕಾಪಿ ಹೈ ಸಬ್ ತುನ್ ಬನೆ ಕಿತ್ತುಲ್ ಒಂಡೆ ಸಾತ್ವೋ ದಿನ ಆರಾಮ್ ಕಿತ್ತುಲ್ ಇದ್ದ ಕಾರಣ ತಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಆರಾಮ್ ತಾ ದಿಯಾ ತುನ್ ಆಸಿಸೀತುಲ್ ಒಂಡೆ ಅದೇನ್ ಪವಿತ್ರ ಠೆರೆ ಕಿತ್ತುಲ್ ಇಮ್ಮ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಲೋಗುಳುನ್ ಇಹುನ್ ಬಿ ಇಂದಾ ಕಿಕ್ಕಿ ಪಕ್ಕೋ ಇಮ್ಮಡ್ ನಾವ ಆರಾಮ್ ತಾ ದಿಯಾನು ಮನೆ ಕಿಕ್ಕೆತ್ ಬಾಳಿಕಿ ಮೀವ ಪೀಡಿ ಪೀಡಿ ತೇ ನಾವ ಒಂಡೆ ಮೀವ ನಡ್ಡು ಮಿದ್ ಒಂದ್ ಚಿನ್ ಠೆರೆ ಮಾತಾಯ್ ಆಪಿ ಇಮ್ಮಟ್ ಇದ್ ಮಾದಿ ಪುಂಜಿ ಎನಾಟ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾವುಲ್ ಪವಿತ್ರ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಆಂದುಲ್ ಇದೇ ಕಾರಣ ತಾಲ್ ಇಮ್ಮಟ್ ಆರಾಮ್ ತಾ ದಿಯಾ ತೋನ್ ಮನೆ ಕಿಕ್ಕೆಟ್ ಬಾಳಿಕಿ ಅದ್ ಮಿ ಹಿನ್ನಲ್ ಪವಿತ್ರ ಠೆರೆ ಮಾತಾಯ್ ಬೋಲ್ ಅದೇನ್ ಆ ಪವಿತ್ರ ಕ್ಯಾನುಲ್ ಒನ್ ಪಕ್ಕೋ ಜೊಕ್ಸಿ ವಾಟ್ಕೆಟ್ ಬೋಲೆ ಬಿ ಆ ದಿಯಾತೆ ಬಾಂಗೆ ಕಾಮ್ ಕಾಜ್ ಕ್ಯಾನೋಳ್ ಬೋಲ್ ಮಾನವಾನ್ ಅಪ್ನೋ ಲೋಗೋಳ ನಡ್ಡುಂ ತಲ್ ನಾಸ್ ಕಿಸಿ ಸೇಮ್ಟ್ ಸಾರುಂಗ್ ದಿಯಾ ತೋ ಕಾಮ್ ಕಾಜ್ ಕಿಸಿ ಎನಾಟ್ ಪರ್ ಸಾತ್ವೋ ದಿನ ಆರಾಮ್ ತ ದೇನ್ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಲ್ಲಾಯಿ ಪವಿತ್ರ ಆನ್ ಇದ್ದೆನ್ ಲೈ ಬೋಲೆ ಬಿ ಆರಾಮ್ ತ ದಿಯಾತೆ ಬಾಂಗೆ ಬಿ ಕಾಮ್ ಕಾಜ್ ಕ್ಯಾನೋಳ್ ಉನ್ ಪಕ್ಕೋ ಜೊಕ್ಸಿ ವಾಟ್ಕೆಟ್ ತೆ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಲೋಗೋಳ್ ಆರಾಮ್ ತ ದಿಯಾತುನ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ಚಾಹಿಯೇ ಬಲ್ಕಿ ಪೀಡಿ ಪೀಡಿ ತೆ ಅದೇನ್ ಹಮೇಶಾ ತಾ ವಾಚಾ ತಾ ವಿಷಯ ಪುಂಜಿಕೋನ್ ಮಾನೆ ಕೇವಿಡ್ ಅದ್ ನಾವ ಒಂಡೆ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಲೋಗೋಳ ನಡ್ಡುಂ ಹಮೇಶಾ ಒಂದಿ ಚಿನ್ ಮಂದಾಲ್ ಬಾಳಿಕಿ ಸಾರುಂ ದಿಯಾತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬಾದುಳ್ ಒಂಡೆ ದುನಿಯಾತುನ್ ಬನೆ ಕೀತುಲ್ ಒಂಡೆ ಸಾತ್ವೋ ದಿನ ಆರಾಮ್ ಕಿಸಿಕೋನ್ ಅಪನೋ ಜೀವತುನ್ ಠಂಡು ಕೀತುಲ್ ಇಂಗ ಅಮ್ಮಟ್ ಮುನ್ನೆಡ हिस्सा तुन हुड़ताम। प्यारो किंजन वाले दोस्ता लुड इंगा मावा नेटाई बाइबल अध्ययन ता कार्यक्रम इगई खत्म आई ताई। मुन्नडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल। प्रभु यीशु में कौन वचन तजरिया ते आशीष सियानु।
दीवाना था दीवाना था मैं, कितना दीवाना था। तू ही मेरी सांसों में था, मैं तुझसे बेगाना था। दीवाना था दीवाना था दीवाना था मैं, कितना दीवाना था। तू ही मेरी सांसों में था, मैं तुझसे बेगाना था। दीवाना था दीवाना था दीवाना था मैं।
इन्ने के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजाना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इद पताते संपर्क कीम। मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9700780993। मावा ईमेल पता है gundi@radio882.com। पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9700780993। मावा ईमेल पता है gundi@radio882.com।